It's 93.5 Red FM वर 731 वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झाली आहे. थॉट ऑफ द डे मध्ये एक फार सुंदर विचार आज वाचायला मिळाला व्हॉट्सअप वर आलेला. बड़ो से बात करने का आपका जो तरीका है वो आपकी तमीज बताता है. छोटो से बात करने का तरीका आपकी परवरिश और अपने शब्दों में ताकत डाले, आवाज में नहीं. क्योंकि बारिश से फूल उगते हैं, बाढ़ नहीं, बाढ़ से नहीं. वाह वाह, क्या बात है, ग्रेट. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. म्हणूनच बोलणं सुधारा, आयुष्य सुधारून जाईल. मोह मोह के धागे फ्रॉम दम लगा के हैशा गाण्यात आहे. एन्जॉय, बजाते राहो.